प्रकरण 38, व्यापक अहंकार हाच देव। अहंकार म्हणजे मीपणा, मीपणाचा भाव, मी या भावनेतून निर्माण झालेले ममत्वाचे तंतू। कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आपल्यातूनच हे तंतू निर्माण होतात। ही प्रक्रिया सातत्याने चालू असल्यामुळे जाळं अखंड वाढत राहतं। या जाळ्यामध्ये कोळ्याच्या जाळ्याप्रमाणेच चिकटावा असतो। फरक एवढाच की कोळी इतर कीटकांना जाळ्यात पकडतो, आपण मात्र स्वतःच त्या जाळ्यात पकडले जातो। त्यामुळे त्या तंतूंच्या चिकटाव्यातून आपली गुंतवणूक वाढते। पहिली गुंतवणूक ही देहाभोवतीच असते। माझा देह तो कसाही असला तरी मला अत्यंत प्रिय होतो। अगदी रोगाने जर्जर झाला, त्या देहापासून उपायाऐवजी अपायच सुरू झाले, तरी चिकट झालेले तंतू काही केल्या तुटत नाहीत। पाय गँग्रीनने सडला तरी तोडवत नाही। जी गोष्ट स्थूल देहाची तीच सूक्ष्म देहाची, मनाची, विचारांची आणि भावनांची। माझ्या भोवती वर्तुळ तयार होणारच, माणसांचं तथा पशुपक्ष्यांचं, कारण तो नियतीचा नियम आहे। जन्मतःच मला कुणीतरी आई वडील असणारच। काळाच्या ओघात भाऊ आणि बहिणी यांचाही व्याप वाढणारच, त्याचवेळी नातेसंबंधही वाढणार। काका काकू, मामा मामी, आजी आजोबा आणि त्यांची मुलं बाळं असा आप्तसंबंध तयार होतच राहतो। वयाच्या वाढीबरोबर पत्नी आणि स्वतःची मुलं बाळं यांचाही पसारा वाढणारच। असं हे माझं घरकुल आणि कुटुंब तयार होतं। त्यातील प्रत्येक व्यक्ती मला मायेच्या तंतुरूप चिकटाव्याने ओढून धरते। त्याच चिकटाव्याचा व्याप आणखी मोठा होऊन माझी जात, माझा धर्म, माझा देश, माझं विश्व असा होत जातो। ही अगदी सहज स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि तसं झालं तर त्यात काहीच वावगं नाही। प्रत्यक्षात मात्र याच्यापेक्षा वेगळं घडतं। अहंकारांच्या तंतूमध्ये जो चिकटावा आहे तो अहंकार जिथे चिकटला तिथेच खिळवून ठेवतो, पुढे जाऊ देत नाही। उदाहरणार्थ विवाह झाल्यावर तो मुलाबाळातच गुंतवून ठेवतो। पैसा मिळू लागला की पैशातच अडकवून ठेवतो। समाजात प्रतिष्ठा मिळू लागली की ती सोडावीशी वाटत नाही। मी आणि माझेतून संकुचित प्रमाणात निर्माण होणारं जे जे असेल ते सातत्याने अडकवीत राहतं। या गुंत्यातून बाहेर पडणं अति कठीण आणि गुंतवणूक आणि तीही संकुचितपणात जेवढी जास्त तेवढं जास्त दुःख आणि फक्त दुःख। म्हणजे अहंकार तर सोडता येत नाही आणि सोडल्याशिवाय तर सुख नाही। अशा आपत्तीत करायचं तरी काय? अहंकाराचं स्वरूप आपण बघूया, म्हणजे प्रश्न सुटेल। मध चिकट असतो, परंतु त्यात पाणी मिसळलं की चिकटावा जातो। पाणी जितकं अधिक तितका चिकटावा कमी। तसे आपण या अहंकार तंतूंना व्यापकतारूपी पाण्यात ढवळून काढावे। थोडक्यात अहंकारच व्यापक करावा, म्हणजे तो आहे तिथून काढण्याची गरज नाही, तर आहे त्यासह अधिक गोष्टींचा समावेश अहंकारात करीत जावे। जसे पत्नी आणि मुलांपुरताच आपला संसार न मानता आप्त, इष्ट, सोयरे आणि सुहृद यांचाही त्यात समावेश करावा। हळूहळू मित्रवर्य आणि ज्ञाती बांधव यांनाही आपल्या संसाराच्या वर्तुळात घ्यावे। दृष्टी विशाल झाली की वर्तुळही मोठं होत जातं। हळूहळू धर्मबांधव, समाजबांधव आणि देशबांधव यांचे विषयीचे उत्तरदायित्व जाणीवरूपाने आपल्या अहंकारावर पर्जन्यवर्षाव करू लागते। आपोआपच संकुचितपणातून निर्माण झालेला अहंकाराचा चिकटावा धुतला जातो. किंबहुना तोच अहंकार जलप्राशन करून व्यापक होतो. व्यापकतेची ही वैश्विक पातळी गाठली की विश्वाला व्यापून असलेला ईश्वर स्वतःच्या महासमुद्रात मानवाचा अहंकार केव्हाच जिरवून टाकतो. किंबहुना आपल्या अहंकाराचा महासमुद्र तयार होतो की ज्यात केवळ प्रेम असतं, चिकटावा नसतो. त्याचा व्यक्तिगत संसार असतो, पण संसाराचं बंधन नसतं. देह असतो, पण देहाची आसक्ती नसते. म्हणून व्यापक अहंकार हाच स्वयमेव ईश्वर हे जाणूनच प्रपंच करावा. सोहम हंसः.